आज आपल्याबरोबर बोलायला स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती आली आहे ज्यांनी आपल्या पूर्ण गावासाठी एक गार्बेज ट्रीटमेंट प्लांट बनवलाय आणि त्यांचं नाव आहे दत्ता आबा हारगुडे. वेलकम टू द शो दत्ता. सर्वात पहिले आणि हे करण्यापाठची परिस्थिती काय होती तुमच्या गावामध्ये?
सुरुवातीला काही काळापूर्वी आमच्या केसनन गाव आहे, मी जिथे राहतो ते त्या ठिकाणी आपण जो कचरा प्रकल्प उभा केला आहे ते केसनन गाव आहे हवेली तालुक्यातलं. आता साधारण त्याची अनलिगली लोकसंख्या असेल 25,000 ते 30,000. पूर्वी शेतकरी वर्ग असायचा संपूर्ण, त्याच्यामुळे तिथे काही कचऱ्याचा काही प्रॉब्लेम होत नव्हता. पण आता शहरीकरण जसं झपाट्याने वाढतंय त्याच्यामुळे इतका कचऱ्याचा प्रश्न उद्भवलाय की रोडच्या दोन्ही साईडला संपूर्ण कचरा आहे. तर आम्ही सर्व त्या ठिकाणी युवक एकत्र झालो, बसलो, त्याच्यावरती आम्ही मग 4-5 ठिकाणचे कारखाने नागपूर असेल, पुण्यात असेल, इकडे तिकडे कचऱ्याचे प्रकल्प पाहिले आणि त्यातून आम्ही एक ठरवलं की बाबा आपण एक कचऱ्याचा प्रकल्प उभा करायचा. कारण आमचं केसनन गाव आहे, त्या ठिकाणी कुठली गव्हर्नमेंट लँड म्हणजे गव्हर्नमेंटची जागा किंवा असं काही नाही. मग आम्ही स्वतःच्या जागेमध्ये स्वतःच तो कचरा प्रकल्प उभा केला. करत असताना आम्हाला पण सुरुवातीला विश्वास नव्हता की हा काय होईल, सक्सेस होईल, कसं होईल. प्रयत्न चालू होता. पण सर सांगायला आनंद होतो की गेले 4 महिन्यापासून दररोजचा 7 ते 8 टन कचरा तिथे रिसायकल होतो.
क्या बात है भाई, ताली आऊ जाए सबसे पहले आपके लिए. अमेझिंग, अप्रतिम काम करताय तुम्ही. आज आपले स्पेशल गेस्ट आहेत केसनंद गावाचे दत्ता आबा हारगुडे आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या प्रयत्नांनी एक गार्बेज ट्रीटमेंट प्लांट बनवलाय आपल्या गावात. तर त्यांनी एवढं केलंय, आपण पण काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं इन ऑर्डर टू कीप पुणे क्लीन. तर दत्ता आता सांगा ना, पुण्यातले सगळे जे आहेत त्यांनी जर एकच काम काहीतरी करायचं आहे टू कीप एव्हरीथिंग व्हेरी क्लीन व्हेरी ग्रीन तर त्यांनी काय केलं पाहिजे?
एकच करायचं की आपण जो घरामध्ये कचरा होतो तो सुका आणि ओला हे दोन वर्गीकरण करणं खूप गरजेचं आहे. कारण सुका कचरा आणि ओला कचरा जर वेगळा केला तर त्याच्यात त्याला डिस्ट्रीब्युट करणं एकदम सोपं आहे, म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करणं एकदम सोपं आहे. मिक्स असतं तर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम होता. ते ओला जो कचरा आहे त्याचं एक नंबर म्हणजे सेंद्रिय खत तयार होतं. ते शेतीला जर गेलं तर रासायनिक खत न वापरता सेंद्रिय खत, त्याच्यावरती आलेली पिकं ही माणसासाठी आणि येणारी नेक्स्ट पिढी आहे त्याच्यासाठी एकदम आरोग्यदायक असं, रासायनिक खत न वापरता. प्रत्येक व्यक्तीने आपण एक स्वतः जिम्मेदार नागरिक आहे म्हणून फक्त कचरा ओला आणि सुका वेगळा करायचंय आणि डस्टबिन मध्ये द्यायचंय.
म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे ही,
बस
एकच एवढंच केलं तर आपल्याला पण फायदा आणि पुढे येणाऱ्या सगळ्या पिढींना फायदा. थँक्यू सो मच दत्ता, तुम्ही आलात इथे आणि इतका वेळ काढून आमच्या बरोबर बोललात. अजय सोबत आहात तुम्ही ऑन MH 935 ऑन सुपर हिट्स 93.5 FM. बजाते रहो.